नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज छत्तीसगडाच्या बस्तर विभागात भौशीक बसकेत उलोवप करतले. प्रधानमंत्री आयज सांजवेळा महाराष्ट्रातले चंद्रपुराक भेट दिवन चंद्रपूर आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघातल्या पक्ष उमेदवारांक तेको दिवपाखातीर प्रचार करतले. एनसीईआरटी हांणी आपल्या शिक्षणीक साहित्याचे कॉपीराईट उल्लंघन करपाविशी शिटकावणी दिल्या. नवे अभिनव विचार उपक्रम आणि सुधारणा निर्माण करपाच्या हेतान आज नवी दिल्लीत एक मुखेल त्रिसेवा परिषद जातली. आणि खेळात, आयपीएल क्रिकेट लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकना क्रिकेट मैदानाचेर काल राती जाल्ल्या खेळात लखनौ सुपर जायंट्सान गुजरात टायटन्सांक 33 धावड्यांनी हरयले. आता खबरो विस्तारान. भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज छत्तीसगडाच्या बस्तर विभागात भौशीक उलोवप करतले. बस्तर विभागातल्या भानपुरी वाठारातल्या अंबल गावात विजय संकल्प साखनाद रॅलीक उलोवप केल्या उपरांत छत्तीसगडात भाजपाचे लोकसभा वेचणुकेची मोहीम प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सुरू करतले. बस्तर लोकसभा मतदारसंघात 19 एप्रिलाक जावपी सार्वत्रिक वेचणुकेच्या पहिल्या टप्प्यात मतदान सुरू आसा. प्रधानमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी आज सांजवेळा महाराष्ट्रातल्या चंद्रपुराक भेट देऊन चंद्रपूर आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघातल्या पक्ष उमेदवारांक तेको दिवपाखातीर प्रचार करतले. मोरवा विमानतळ मैदानाचेर जावपी भौशीक बसकेत राज्यातले भाजपाचे वरिष्ठ फुडारी आणि महाराष्ट्रातले महायुती आघाडीचे फुडारी हजर असतले. सुधीर मुंगुतीवर राज्याचे रानमंत्री हे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातले उमेदवार आणि गडचिरोलीचे खासदार अशोक नेते हे गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार असतात. या महिन्याच्या 10 तारखेक रामटेक लोकसभा मतदारसंघातल्या कान्ना वाटारातय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी महायुती उमेदवाराचे प्रचार करतले. उदयत विदर्भातले नागपूर, रामटेक, हंद्रपूर, चिचिगोली, चिमूर आणि भंडारा गोंदिया असे 5 मतदारसंघात या महिन्याच्या 19 तारखेक वेचणूक जातली. परिवर्तनकारी विचार, संयुक्तपण आणि एकात्मता यत्नाक चालना दिवपाखातीर नवे आणि अभिनव विचार उपक्रम आणि सुधारणा निर्माण करपाच्या हेतान आज नवी दिल्लीत एक मुखेल त्रिसेवा परिषद जातली. संरक्षण मुखेल कर्मचारी जनरल अनिल चौहान हांच्या अध्यक्षतेखाला दिसभर चर्चा जातली. सगळ्या त्रिसेवा संघटनांचे मुखेली, लष्करी व्यवहार खाते मुख्यालय, एकत्रित संरक्षण कर्मचारी आणि 3 सेवा मुखेल्यांची ही पहिली परिषद असतली. एनसीईआरटी हांणी आपल्या शिक्षणीक साहित्याचे कॉपीराईट उल्लंघन करपाविशी शिटकावणी दिल्या. कॉपीराईट परवानगी मेळनासतना एनसीईआरटी पाठ्यपुस्तकातलो आशय व्यावसायिक वापराखातीर उजवाडावपी खंयच्याय व्यक्तीक वा संघटनेक कॉपीराईट कायद्याखाला कायदेशीर कारवाय करची पडटली असे तातूर म्हळा. अशी पाठ्यपुस्तकां वा कार्यपुस्तकां वापरपाक टाळचे असे शिक्षणीक संस्थेन फुडे सांगले. तातूंतले आशय तथ्यात्मक नदरेन चुकीचे आसूं येतात अशी शिटकावणी दिल्या. तशेंच खंयच्याय व्यक्तीक अशी पायरेटेड पुस्तकां वा कार्यपुस्तकां मेळ्ळी जाल्यार रोखडीच एनसीईआरटी pd.ncert@nic.in ह्या ईमेलीचेर माहिती दिवपाक सल्लो दिला. शाळेच्या सगळ्या पावण्याखातीर पाठ्यपुस्तकां तयार करपाची आणि प्रसार करपाची जापसालदारगी आसा आणि शिक्षणीक शिकवप आणि शिकपाच्या साधनांचो अधिकृत भंडार म्हणून ताका मान्यताय मेळा असे एनसीईआरटीन उक्तायला. वेचणुकेत येवपी अधिकांश सहभागाखातीर तरणाटे आणि शारी मतदारांक गुंतवणूक वेचणूक आयोगान सोशल मीडिया प्लॅटफॉर्माचेर जायते अभिनव आणि खाशेल्यो मोहीम सुरू केल्यात. टर्निंग 18 आणि यू आर द वन सारखी मोहिमेवरवी मतदान मंडळ आकर्षण विषय लोकप्रिय ईसीआय आयकॉन्स आणि झेनझी सामुग्रीच्या सहकार्यान तयार केले संदेश नीती वापरतात. येवपी वेचणुकेत वाटो घेवपाक तरणाट्यांक प्रेरित करप आणि फाटल्या वेचणुकांनी लक्षात आयिल्ल्या शारी आणि तरणाट्यांच्या उदासीनतेच्या गंभीर प्रश्नाचेर उपाय काढप हो ईसीआयच्या टर्निंग 18 मोहिमेचो मुखेल हेत असा. तुम्ही हो खबरो आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ऐकतात.
थ्री स्टेप्स टू स्टे प्रोटेक्टेड अँड स्टे सेफ फ्रॉम कोविड 19. wear face mask, do gaz ki duri to maintain social distancing, maintain hand and face hygiene.
फ्रान्सात काल राती पॅरिसातल्या 8 मायेच्या इमारतीत उजो लागल्या उपरांत स्फोटात 3 जणांक मरण आयले. स्फोटाचे कारण अजून स्पष्ट जावंक ना. इमारतीच्या 7व्या माळ्यार उजो लागचे पयली स्फोट आयकलो. स्फोटाचे कारण सोदून काढपा खातीर ह्या घडणुकेची चौकशी सुरू केल्या. स्फोटा उपरांत लागसरच्या इमारतींनी रावपी लोकांकय भायर काढले. उपरांत ते आपल्या घरा परतले. इतल्या वर्सात इमारती भितर स्फोट जाल्ल्यान जायते जणांक मरण येवपाची ही तिसरी खेप. भारतीय हवामान खात्यान फुडले 4 दीस उदेंत मध्य आनी द्वीप प्रकल्प भारताचेर गडगड गारांचो वादळ आनी हळू ते मध्यम पावस पडपाचो अदमास काढला. मध्य प्रदेश, छत्तीसगड, मराठवाडा, विदर्भ, झारखंड, गंगा, अस्तंत बंगाल, ओडिसा आनी महाराष्ट्रात ह्या म्हयन्याच्या 11 तारखे मेरेन गडगड वीज आनी वाऱ्याचो वेग 50 किलोमीटर एका वरा खातीर असो आसतलो. आयच्यान फाल्यां मेरेन ओडिसा, मध्य प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड आनी मराठवाडा हांगा कांय सुवातींनी गारांची वादळ जावपाची शक्यताय आसा. मजगती हवामान खात्यान आयज दिल्ली चड करून निवळ मळबाचो अदमास काढला. राष्ट्रीय राजधानीत चडांत चड तापमान 36 सेल्सियस सुमाराक उरपाची शक्यताय आसा. आयपीएल क्रिकेट सर्तीत लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट मैदानाचेर काल राती जाल्ल्या खेळात लखनौ सुपर जायंट्सान गुजरात जायंट्साक 33 धावड्यांनी हारायले. 164 धावड्यांच्या मोखीचो फाटलाव करताना गुजरात टायटन्साचो डाव 18.5 षटकात 130 धावड्याचेर सोपलो. गुजरातात टायटन्सा खातीर साई सुदर्शनान सगळ्यांत चड 31 धावड्यो केल्यो. लखनौ सुपर जायंट्सा खातीर यश ठाकुरान 5 जाल्यार कृणाल पांड्यान 3 गडे बाद केले. यश ठाकुरात सामनावीराचो इनाम फावो जालो. ताचे पयली लखनौ सुपर जायंट्सान कुरुबावलो जिकून फलंदाजी करपाचो पर्याय घेतलो. लखनौ सुपर जायंट्सान थारायल्ल्या 20 षटकात 5 गडे वगडावन 163 धावड्यो केल्यो. लखनौ सुपर जायंट्सा खातीर मार्क स्टोयनिसान सगळ्यांत चड 58 धावड्यो केल्यो. आयज चेन्नयच्या एमए चिदंबरम मैदानाचेर सांजेच्या 7:30 वरांचेर चेन्नय सुपर किंग्स आनी कोलकाता नायट रायडर्स हांचो मजगती खेळ जातलो. युक्रेनातल्या रशियेच्या निमंत्रणाखाला आशिल्ल्या झापोरिझिया अणुकेंद्रीत वीज प्रकल्पाच्या 6 विक्रयकातल्या एका विक्रयकाचेर युक्रेनाच्या ड्रोन हल्ल्याचो निषेध करून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या अणुकेंद्रीत निरीक्षक आनी एजन्सीच्या मुखेल्यान आयज सांगले. अशा हल्ल्याक लागून व्हड अणुकेंद्रीत अपघाताचो धोको वाडटा. नोव्हेंबर 2022 उपरांत किरणोत्सर्गी परिणाम जावपी गंभीर अणुकेंद्रीत अपघात आडावपा खातीर 5 मुळावी तत्वां मांडल्यात असो हो पयलो हल्लो तांणी सांगले. युक्रेनाच्या लष्करी ड्रोनान आयज ह्या सुवातेर धपको दिवन प्लाटांच्या 26 युनिटीच्या धुमकात धपको दिल्ल्याचे प्रांत अधिकाऱ्यांनी सांगले. प्लांट अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाण संपा उपरांत व्हडलेशे लुकसाण वा जिवाचे लुकसाण जावं ना आनी प्लांटातली किरणोत्सर्गाची पातळी सामान्य आशिल्ली. आंतरराष्ट्रीय अणुउर्जा एजन्सी आनी आपल्या तज्ञांक ड्रोन हल्ल्याविशी माहिती दिली आनी हो स्पॉट ईईआय निरीक्षणाप्रमाण जाला असं सांगले. ईईएन वेगळ्या निवेदनातल्यान ड्रोन हल्ल्याचो शारिरीक परिणाम प्लांटाचे जाल्ल्याची खात्री केली. तातूंत ताच्या 6 रिफ्लेक्टरांच्या रिफ्लेक्टराचो आसपाव आसा. आसामाचे मुख्यमंत्री डॉ डिब्रुगडातल्या चौकीडिंगी स्टेडियमातल्या सुमार 2 किलोमीटर मिरवणूक काढून मुख्यमंत्री सर्मा शारातल्या वेगवेगळ्या मार्गातल्या चारली पोलीस स्टेशनाचेर पावले. परतून एक फावट मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज छत्तीसगडाच्या बस्तर विभागात भौशीक बसकेत उलवप करतले. प्रधानमंत्री आयज सांजवेळा महाराष्ट्रातल्या चंद्रपुराक भेट दिवन चंद्रपूर आनी गडचिरोली लोकसभा मतदारसंघातल्या पक्ष उमेदवाराक तेको दिवपाखातीर प्रचार करतले. एनसीईआरटी हांणी आपल्या शिक्षणीक साहित्याचे कॉपीरायट उल्लंघन करपाविशी शिटकावणी दिल्या. नवे अभिनव विचार उपक्रम आनी सुधारणा निर्माण करपाच्या हेतान आयज नवी दिल्लीत एक मुखेल त्रिसेवा परिषद जातली. आणि खेळात आयपीएल क्रिकेट सर्तीत लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट मैदानाचेर काल राती जाल्ल्या खेळात लखनौ सुपर जायंट्सान गुजरात टायटन्साक 33 धावड्यांनी हारायले. आणि इतल्यान राष्ट्रीय खबरो सोपल्यो.